हग्गय अध्याय 2। दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या 7व्या महिन्याच्या 21व्या दिवशी हग्गय संदेशाच्या द्वारे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले, यहुदाचा राजपाल आणि शल्तियलाचा मुलगा जरुबाबेल आणि मुख्य याजक यहोसादकाचा मुलगा यहोशुआ आणि उरलेल्या लोकांशी तू बोल, म्हण, ज्याने हे मंदिर त्यांच्या पहिल्या वैभवात पाहिले असा कोण तुम्हामध्ये उरला आहे? आणि आता तुम्हास हे कसे दिसते? हे तुमच्या नजरेत काहीच नसल्यासारखे नाही काय? परमेश्वर असे म्हणतो, आता हे जरुबाबेला बलवान हो आणि हे मुख्य याजका यहोसादकाच्या मुला यहोशुआ बलवान हो आणि या देशाच्या सर्व लोकांनो बलवान व्हा असे परमेश्वर म्हणतो आणि काम करा, कारण मी तुम्हाबरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। तुम्ही जेव्हा मिस्रातून बाहेर आला तेव्हा जे वचन बोलून मी तुमच्या बरोबर करार स्थापित केला त्याप्रमाणे मी तुम्हा सोबत आहे आणि माझा आत्मा तुमच्यात राहत आहे। घाबरू नका, कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि कोरडी जमीन हलवून सोडील आणि मी प्रत्येक राष्ट्रांना हलवून सोडीन आणि प्रत्येक राष्ट्र त्यांच्या मौल्यवान वस्तू माझ्याकडे घेऊन येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरून टाकीन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। रुपे माझे आहे, सोने माझे आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। या मंदिराचे शेवटचे वैभव याच्या पूर्वीच्या वैभवापेक्षा अधिक मोठे होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो आणि मी या स्थळास शांती देईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। दार्यावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या 9व्या महिन्याच्या 24व्या दिवशी हग्गय संदेशाच्या द्वारे परमेश्वराचे वचन आले। सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आता तो याचकांना नियमशास्त्राविषयी विचार आणि म्हण, जर कुणी आपल्या वस्त्राच्या पदरातून समर्पित मांस नेतो त्याच्या पदराने भाकरीला किंवा कालवणाला द्राक्षरस किंवा तेल किंवा इतर अन्नाला स्पर्श झाला तर या सर्व वस्तू पवित्र होतील का? याचकांनी उत्तर दिले, नाही। मग हग्गय म्हणाला, जर प्रेताला स्पर्श केल्यामुळे कुणी अशुद्ध झालेला यापैकी कशाचाही स्पर्श केला तर ते अशुद्ध होईल का? याजक म्हणाले, हो, ते सुद्धा अशुद्ध होईल। मग हग्गयने उत्तर दिले आणि म्हणाला, परमेश्वर म्हणतो, तसे हे लोक व तसे हे राष्ट्र माझ्यासमोर आहे, तसे त्यांचे हाताचे प्रत्येक काम आहे, तेथे ते जे अर्पण करतात ते अशुद्ध आहे। तर आता आमच्या पूर्वी परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड ठेवण्याच्या पूर्वीची पद्धत कशी होती याचा विचार करा। त्या दिवसात जर कोणी 20 मापे धान्याच्या राशीजवळ आला तर त्याच्या हाती 10 मापेच लागत। द्राक्षकुंडातून 50 पात्रे भरून काढावयास गेला तर त्यास फक्त 20च मिळत होते। मी तुम्हास आणि तुमच्या हातच्या सर्व कामावर पाठवलेले रोग आणि बुरशी यांनी पिडले पण तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत असे परमेश्वर म्हणतो। आजच्या पूर्वीची स्थिती कशी होती याचा विचार करा। 9व्या महिन्याच्या 24व्या दिवसापासून ज्या दिवशी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला त्या दिवसापासून स्थिती कशी होईल याचा विचार करा। कोठारात अजून बीज आहे काय? द्राक्षवेल, अंजिराचे झाड, डाळिंब आणि जैतून झाड यांनी काही उत्पन्न दिले नाही, पण या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन। मग महिन्याच्या 24व्या दिवशी हग्गयाकडे परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा आले आणि म्हणाले, यहुदाचा राजपाल जरुबाबेलाशी बोल व सांग, मी आकाश आणि पृथ्वी हलवीन, मी राजांचे सिंहासन उलथून टाकीन आणि राष्ट्रांचे बळ नष्ट करीन, मी त्यांच्या रथांना व सारथांना उलथून टाकीन, त्यांचे घोडे व सारथी खाली पडतील, कारण प्रत्येक जण आपल्या भावाच्या तलवारीने पडेल। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी हे शल्तियलाच्या मुला जरुबाबेला माझ्या सेवकाप्रमाणे मी तुला घेईन असे परमेश्वर म्हणतो। मी तुला मुद्रांकित अंगठीप्रमाणे करीन कारण मी तुला निवडले आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो।